नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्र्यांसयत नव्या खासदारांची आयज नवी दिल्लीत सकाळी बसका जातली. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाय आघाडी वतीन सरकार स्थापन करपाच्यो हालचाली नेटान सुरू आसात. हे बसकेत भाजप संसदीय मंडळाच्या फुडाऱ्यांच्या पदार नरेंद्र मोदी हांची निवड जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो सोपुतविधी सुवाळो 9 जूनाक जावपाची शक्यताय आसा. मात सोपुतविधीची तारीख अजूनय निश्चित जावंक ना. श्रीपाद नाईक हे उत्तर गोंयात सेगीत 6 फावटी वेचून आयल्यात. ते कायम भाजप सरकारात मंत्री म्हण आसात. ज्येष्ठ खासदार आशिल्ल्यान हे खेपूय तांचो मंत्रीमंडळात आसपाव निश्चित आसा. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची केंद्रीय फुडाऱ्यांसयत मंत्रीपदाविशी चर्चा जातली अशे संकेत आसात. गोंया खातीर आधुनिक उदरगतीचो मार्ग उक्तो जाताना गुंतवणूक वाडोवपा खातीर उद्देगीक क्रांती खातीर हरीत उद्देगाक चालना दिवपा वांगडाच मुळावी बांदावळ घटमूट करपाचेर आमचे लक्ष आसा. देखूनच असनोडे ते मुळगाव बायपास आनी उसप आमठाणे ते मोपा बायपास रस्त्याचे काम रोखडेच सुरू करतले. दिवचल बायपास रस्तो कमी वेळात पुराय जालो ताचो उपेग उद्देगीक मार्ग म्हणून आनी शारी येरादारी सुविधा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. ह्या 4.2 किलोमीटर रस्त्या खातीर 70 कोटी रुपया खर्च करून फायशी ते सरवण मेरेनचो 4 बदरी बायपास रस्तो 500 दिसांच्या विक्रमी काळात पुराय जालो. काल ह्या रस्त्याचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. ह्या वेळार आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपजिल्लोधिकारी रमेश गांवकर, दिपापळ, प्रधान मुखेल अभियंतो उत्तम पार्सेकर, मुखेल अभियंतो एल्टन परेरा, सचिन देसाय आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. राज्यात गुंतवणूक वाडयतना जायत्या जणांक वैजकी शिक्षणीक गांवगिऱ्या पर्यटनात रुची आसा. उद्देगीक क्रांती खातीर आमचे जायते प्रकल्प आसात. हाचे खातीर बऱ्यो सुविधा दिवपाचेर सरकारान भर दिला अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. दिवचल तालुक्यात वेगवेगळ्या माध्यमांतल्यान उदरगत जायत आसा. नवीन बसस्टँड, उजो पालोवपी दळ बांदपाचें काम बेगीनूच पुराय करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. फातोड्डेतल्या 3 फ्लायओव्हरांक मान्यताय मेळ्ळा आनी ते खातीर सल्लागार एजन्सी नेमपा खातीर केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्रालयान 7.5 कोटी रुपयांची निविदा जाहीर केल्या. फ्लोरियन वाज जंक्शना लागसार बसयल्ल्या येरादारी सिग्नलांची तपासणी करतना काल फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी पत्रकारांक ही माहिती दिली. पश्चिम बंगाल रस्त्याविशी आदले केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे कडेन चर्चा करपाक गेल्ले तेन्ना येरादारी सुरळीत करपा खातीर ह्या 3 फ्लायओव्हरांची मागणी केल्ली. हे फ्लायओव्हर नुवे जंक्शन, आलेम जंक्शन तशेंच बोलशे सर्कल फ्लोरियानोवाज जंक्शन ते पॉवर हाऊस मेरेन आसात. हाका लागून ह्या रस्त्याचेर येरादारी आशिल्ली आडखळ पयस जातली. वास्को पणजी सावन काणकोण कारवार वचपाक सोदपी लोकांक ह्या फ्लायओव्हरांतल्यान वचूंक मेळटले अशें सरदेसाय हांणी सांगले. नव्या केंद्रीय मंत्रीमंडळांत नितीन गडकरी हांकां हे खातें परत दिले जाल्यार हे बाबतींत फाटपुरावो करप सोपे जातले अशें सरदेसाय हांणी सांगले. सरकारी तंत्रनिकेतनांतल्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या 1200 जाग्यां खातीर 1800 विद्यार्थ्यां कडल्यान अर्ज आयल्यात. प्रवेशाची पयली फेरी आयज शुक्रारा सुरू जातली. शुक्रार ते मंगळा मेरेन प्रवेशाची फेरी जातली. तांत्रीक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप कुसनूर हांणी ही माहिती दिल्या. पयल्या प्रवेश फेरये उपरांत सुवातो खाली उरल्यो जाल्यार थेट प्रवेश प्रक्रिया जातली. हे वेळार जेडी कोणी अर्ज करूंक ना तांकां सुद्दा अर्ज सादर करूंक प्रवेश घेवप शक्य जातले. जितले जागे खाली उरता त्या प्रमाण विद्यार्थ्यांक प्रवेश मेळटलो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सरकारी तंत्रनिकेतन आल्तिनो, सरकारी तंत्रनिकेतन मये दिवचल, सरकारी तंत्रनिकेतन कुडचडे, फादर आग्नेल, वेर्णा इन्स्टिट्यूट ऑफ शिपबिल्डींग, गोवा कॉलेज ऑफ फार्मासी, गार्डियन एंजल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ह्या संस्थांनी पदविका अभ्यासक्रम आसा. ह्या संस्थांनी तांत्रीक शिक्षण संचालनालयामार्फत एकत्रित प्रवेश परिक्षा जाता. इलेक्ट्रिकल, सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स ह्या पदविका अभ्यासक्रमाक चड मागणी आसा. फूड टॅक्नॉलॉजी, गार्मेंट टॅक्नॉलॉजी, मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स ह्या अभ्यासक्रमाक तुळेंत उणी मागणी आसा. हाका लागून फूड टॅक्नॉलॉजी, गार्मेंट टॅक्नॉलॉजी, मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स ह्या अभ्यासक्रमाच्यो बऱ्योच जागो खाली उरता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.